आज वर्ल्ड पॉप्युलेशन डे आहे. जागतिक लोकसंख्या दिवस जो आपण साजरा करतो ना, तो यासाठी की ही लोकसंख्या वाढत जाऊन आपला पहिला नंबर लागू नये, कधीच लागू नये. सुपर हिट्स 93.5 रेड एफ एम वर महक इकडे आहे तुमच्या सोबत. आणि पहिला नंबर चांगला असतो, पण यातला पहिला नंबर हा कधीही आपल्यासाठी चांगला नाही आहे. लोकसंख्या वाढीमध्ये आपण काय काय करू शकतो की सो दॅट लोकसंख्या आपली कंट्रोलमध्ये राहील, याबद्दल नांदेडकर काय म्हणताय?
सर्वात आधी नाही का एक खूप असं दृढ विश्वास हे पाहिजे, निश्चय पाहिजे की आपल्या नाही काय कुटुंब नाही काय छान आणि सुखी कुटुंब असलं पाहिजे. त्यानुसार नाही का ते पुढचे प्लॅन आणि एकदम कठोर पावलं नाही घेतले पाहिजे. आणि शासनातर्फे नाही काय कठोर नाही का असे कायदे झाले पाहिजेत की सगळ्यांना नाही का सेमच असं नियम लागला पाहिजे
की काय नियम असावेत,
जसं की सुखी कुटुंब राहावं. पॉप्युलेशनचं बेस मॅडम, दुसरं काही नाही. एवढी मुले असली पाहिजे आणि एवढंच असलं पाहिजे असं त्याबद्दल असं नियम असलं पाहिजे, तरच ते कंट्रोल होणार आहे, नाहीतर ते काही होणार नाही मॅडम. कारण काही लोक पाळतात आणि काही लोक नाही पाळत, मग ते त्यात उपयोग नाही ना त्याला.
एक्झॅक्टली. शासनाने जर का नियम लावून दिले की इतकेच मुलं तुमच्या कुटुंबात हवेत किंवा त्यापेक्षा जास्त जर का झाले तर मग तुम्हाला कसला तरी दंड लागेल, किंवा काही जे सरकारी अधिकार आहेत, मतदानाचा अधिकार झाला किंवा अजून तुमचं बँकमध्ये खातं होणार नाही, किंवा असे काही जे आहेत अधिकार जे आपल्याला मिळतात आपले भारतीय नागरिक म्हणून, जर का अशा गोष्टी काढून घेतल्या, दोनच्या वरती एकच्या वर अपत्य असेल तर मग कदाचित लागू शकतं. म्हणजे भीती दाखवली की कसं आपण कंट्रोलमध्ये राहतो असं यांचं म्हणणं आहे. तुम्हाला काय वाटतं बरं की आपली लोकसंख्या कंट्रोलमध्ये राहण्यासाठी आपण काय काय केलं पाहिजे? 9607007935 डायल करून सांगा. स्टेडियम टू सुपर हिट्स 93.5 रेड एफ एम, बजाते रहो.